सिद्धाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। आजच्या गुरुस्तवाच्या या पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत। क्रांती राऊत ही प्रार्थना सादर करेल।
हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अखण्डमण्डलाकारम् व्याप्तम् येन चराचरम् तत्पदम् दर्शितम् येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितम् येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः। अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् गुरोः परतरम् नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव त्वमेव सर्वम् मम देवदेव त्वमेव सर्वम् गुरुदेवदेव त्वमेव सर्वम् गुरुदेवदेव।
सर्वांनी शक्य तेवढं पुढे सरकून द्यावं। पर्सेस किंवा बॅगा आपण खाली न ठेवता आपल्या मांडीवर ठेवल्यात तर जास्त जागा होईल। म्हणून जाणते मे गुरु भजिसे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात लिहिलेली ही ओवी आपल्या कार्यक्रमासाठी अतिशय योग्य। ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर त्याच्या फांद्या आणि पानं टवटवीत होतात त्याप्रमाणे जाणत्याने किंवा साधकाने ज्याला माहितीये की सद्गुरूच आपले कैवारी आहेत अशा त्यांचं स्तवन करण्यात किंवा त्यांचं भजन करण्यात कृतकृत्यता मानावी किंवा त्याचा तो अनुभव घेतो। आता आपला गुरुस्तवनातमधला पहिला कार्यक्रम सद्गुरूंचं स्तवन करायला मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। आतापर्यंत या कार्यक्रमात आपण वर्षोनवर्ष अनेक साधकांची गुरुस्तवन ऐकली अनेक साधकांनी येथे भाव समर्पित केले त्यांचे अनुभव प्रसंग आपण ऐकले कुठेतरी त्या भावना आपल्याला जाऊन भिडल्या कारण त्याप्रमाणे तसे प्रसंग आपल्या ठिकाणी होते। मला असं वाटतं की हा कार्यक्रम याचमुळे वर्षानुवर्ष यातली जी गोडी आपली वाढत जाते ती केवळ याचमुळे की आपल्या ठिकाणी या भावना आहेत आणि त्या या कार्यक्रमाने पल्लवीत होतात. असाच एक अनुभव आम्हाला आता 15 ते 25 एक शिबिर झालं त्यात आला. आम्ही स्वामी स्मृती हा कार्यक्रम ठेवला आणि प्रत्येकाने शिबिरातल्या आपल्याकडे असलेल्या छोटी छोटी गोष्ट ती सांगितली. जवळपास 1.5 तास हा कार्यक्रम चालला आणि कोणालाही लक्षात आलं नाही की आपण 1.5 तास इथे सद्गुरूंच्या गोष्टी किंवा घटना एकमेकांशी बोलतोय. या काळात शिष्याला गुरुस्थान करायला मिळणं ही त्याच्या दृष्टीने परम भाग्याची गोष्ट आहे. या काळात शिष्याच्या भावना गुरूंबद्दलचे भाव आपोआपच प्रदर्शित होतात. आपल्या मनात एरवी हे भाव नसतात. आपल्या मनात असे विचार असतात की माझ्या ही गोष्ट माझ्याबद्दल चांगली होऊ देत किंवा ही गोष्ट माझ्याबद्दल नाही होऊ देत असं स्वार्थी विचार करणारे मन सद्गुरूंचा विचार करत त्यांच्या प्रेमात त्यांच्या भक्तीत बुडून जात. गुरुस्थानाचा एक फायदा म्हणजे आपल्या चित्तवृत्ती शुद्ध होतात, शांत होतात, समाधानी पावतात. सहज सद्गुरूंच्या असंख्य गुणांचं वर्णन करत साधक कुठे ना कुठेतरी ते गुण आपल्या अंगी बाणवण्याचा कळत न कळत का होईना प्रयत्न करतो. अशा प्रकारे विचार करत असतानाच साधक त्याच्या भूतकाळात जातो. त्याची आणि सद्गुरूंची पहिल्यांदा भेट कधी झाली तेव्हा त्याने डोक्यावर नमस्कार केला तेव्हा त्याला मिळालेल्या शांतीची त्याला परत एकदा अनुभूती होते. व्यवहारात टक्के टोणते खात असताना साधकाला माहित असतं की त्याच्या प्रकृतीत काही ना काहीतरी उणीवा जरूर आहे. सद्गुरु त्याला एक्सेप्ट करतात. या निर्व्याज प्रेमाने तो स्तंभित होतो. सद्गुरु केवळ त्याला ऍक्सेप्ट करत नाहीत तर त्याला अनुग्रहित करतात, त्याला साधना शिकवतात. कधी कधी साधक त्यांना त्याच्या व्यवहारातल्या गोष्टी विचारतो तिथेही सद्गुरु त्याला मदत करतात. केवळ आपल्या साधकांची शिष्यांची साधना जपली जावी यासाठी ते आपल्याला व्यवहारातही मदत करतात. आम्हाला कंपनीत एक चित्रफीत दाखवली होती त्यात गरुड त्याच्या पिल्लांना उडायला शिकवत असतो. गरुड असं घरट जवळपास 1.5-2000 फुटावर डोंगराच्या कपाळीत असत. जेव्हा त्यांचं योग्य पालन पोषण करून तो त्यांना उडायला शिकवायला त्यांना कपाळीच्या तोंडाशी येतो तेव्हा ती पिल्लं घाबरतात. ती म्हणतात आई आपलं घर तेवढ्या उंच काय कावळ्या चिमणीसारखं आपलं घरट झाडावर का नाहीये. ती त्याला म्हणते की तुला या माझ्या उंच उडण्याचं तर आकर्षण होत आणि तुझा जन्म इथेच झालाय तर तुला हे उडावंच लागेल. आपली परिस्थिती त्या बिल्लांसारखीच असते. व्यवहारातून आपण सद्गुरूंकडे येतो ते आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात पण आपण त्यांना दडपून जातो. आपल्या लगेच विश्वास बसत नाही. तो गरुड त्या पिल्लांना म्हणतो की मी तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्हाला माहितीये, तुम्ही फक्त स्वतःला झोकून द्या, माझ्या वचनावर विश्वास ठेवा आणि स्वतःला झोकून द्या, तुम्हाला तुमचं उंच उडता येईल. पहिल्या भेटीत आपला कधीच विश्वास बसत नाही पण सद्गुरु आपल्याला ते सांगत असतात की तू फक्त माझ्या वचनावर विश्वास ठेव. या सद्गुरु आणि शिष्यांच्या नात्यातील शिष्याची बाजू हळूहळू शिष्याला कळते. खर तर या नात्यातलं सगळं काम सद्गुरूच करतात. शिष्याकडून अपेक्षित असतं ते फक्त समर्पण आणि निष्ठा. अशा रीतीने सद्गुरु मुखातून श्रवणी केल्यानंतर शिष्याला सद्गुरु कृपेची जाणीव होते, त्याला सतत त्यांची आठवण येते. आपली कोणती गोष्ट सद्गुरूंना आवडेल, कोणती नाही आवडणार याचा तो विचार करायला लागतो. त्याला सद्गुरु स्तवनातले आनंद मजा लुटता यायला लागते. अशा सद्गुरु स्तवनात पहिलं स्तवन आता आपण ऐकू. आशा चांदोरकर हे स्तवन सादर करतील, त्या अकाउंट ऑफिसर आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. कृपावंत भला सद्गुरु लाभला, अंगीकार केला तेने माझा. खरच स्वामीजींकडे आपण येतो त्यावेळी कसे असतो, कसेही असलो तरी ते कृपाळूपणे आपला अंगीकार करतात आणि मग मूर्ती घडायला सुरुवात होते. सद्गुरु उभे होण्यासाठी काही एक पूर्वसंचेत तसेच आपण केलेली ईश्वर भक्ती कारणीभूत असते असं स्वामीजी म्हणतात. तसंच काहीच माझ्या बाबतीत झालं. प्रभू रामचंद्र हे आमच्या घरातील परमदैवत. माझे आजोबा ब्रह्मचैतन्य वंदोलेकर महाराजांचे अनुग्रहित होते. मलाही लहानपणापासून श्रीरामांची भक्ती करण्याची विशेष आवड. गोंधळेला आम्ही मधून मधून जात असू. अशाच एकदा पावसला लग्नाआधी जाण्याचा प्रसंग आला. प्रथमच पावसला आले होते. समाधी मंदिरात नाम घेत बसले होते तेव्हा माझे भाव अचानक दाटून आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जणू माझ्या रामरायाला मी तिथे आलेला आवडलं होतं. दोन तीन मिनिटं मी नाम थांबून काही विचार न करता बसून होते. वेगळी शांती अनुभवाला आली होती. खूप समाधान आणि प्रसन्नता जाणवत होती. स्वामी स्वरूपानंदांशी नकळत तृणानुबंध जुळले गेले होते. एकूणच प्रभू रामचंद्र वंदोलेकर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी केंद्रात येऊ लागले. पुढे सप्टेंबर 1997 मध्ये स्वामी मकरंदनाथांनी आम्हा उभयतांना अनुग्रहित केले. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यावेळी स्वामीजींनी आपलंसं करावं, त्यांची कृपा आपल्यावर असावी इतकाच अनुग्रहाचा अर्थ माहीत होता. ध्यानाविषयी फारसं आकर्षण नव्हतं. आपण कोण याचा शोध घ्यावा अशी तळमळही नव्हती. पण त्यांच्या शब्दात सांगायचं तर दुधाला विरजण लागलं होतं. त्याचं दही होणार हे नक्की झालं होतं. उशिरा का होईना ते सुख मिळणार याची खात्री पक्की झाली होती. अनुग्रहानंतर काही वर्ष फारच थोडा वेळ 15-20 मिनिटं ध्यानाला बसलं जाईल. त्याबद्दल आता खूप वाईट वाटतं. पण गेली 5 वर्ष मात्र ही वेळ अर्धा एक तासावर आली आहे. हे केवळ स्वामीजींकडून होणाऱ्या नित्य श्रवणामुळेच घडले आहे. ध्यानातील शांती समाधानामुळे ध्यानाची आवड वाटू लागली आहे. सद्गुरु स्तवनाच्या निमित्तानं स्वामीजींच्या गुणांचं जे चिंतन झालं ते यथाशक्ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले स्वामीजी कसे आहेत बरं? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे हे वचन स्वामीजींना तंतोतंत लागू पडते. त्यांचा ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास तर आहेच, त्यांच्या जीवनात ती उतरली आहेच. पण आपल्या जीवनात ती मुरवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. क्रॉस सेक्शन घेऊन ज्ञानेश्वरी सांगणं हा प्रयोग तेच करू शकतात. त्यांच्या ज्ञानपूर्ण भावपूर्ण वाणीतून आपल्याला जे श्रवण घडते आहे त्या आपल्या भाग्याची तुलनाच होऊ शकत नाही. या श्रवण भक्तीमुळे आपल्यात बदल होतो आहे. ते सांगतात त्याप्रमाणे वागण्याचा आपण निश्चित प्रयत्न करत आहोत असं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना सांगू इच्छिते. अवघड विषय सांगत असताना कधी कधी स्वामीजी म्हणतात तुम्हाला समजतंय ना मी काय सांगतोय, जरा लक्ष देऊन बघा हा ज्ञानोबा काय म्हणतात. भगवंतांना आहे अपेक्षित आहे अशी वचन ऐकताना वाटतं प्रत्यक्ष भगवंतच गीतेतील तत्वज्ञान सोपं करून द्यायला उपस्थित झाले आहेत. ज्ञानोबांच्या ज्ञानाची प्रचिती स्वामीजींच्या ठिकाणी येते, तशी ज्ञानोबांच्या माऊलीवत प्रेमाची अनुभूती स्वामीजी आणि सौ मधुरताईंच्या ठिकाणी येते. नमस्काराच्या वेळी त्यांच्या स्पर्शातून डोळ्यातून ह्या अलौकिक प्रेमाचा अनुभव येतो. ह्या प्रेमापोटीच तत्त्वम असी हे मुख्य तत्वज्ञान आपल्यामध्ये ठसवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. प्रवचने, सत्संग, अनुषंगिक साधना, दर महिन्याचे संकल्प, दर महिन्याची आपली भुगावची शिबिर, या सर्व माध्यमातून स्वामीजी आपली साधना कशी उत्तम होईल हे पाहत असतात. एवढंच नाही तर दर बुधवारी साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या साधनेचा मार्ग सुकर करण्यासाठी ते उपदेश करतात. या संबंधातील एक प्रसंग. 3 वर्षापूर्वीची गोष्ट. ऑफिसमधील राजकारण, अर्थकारण याचा अकाउंट मॅनेजर म्हणून मला फार त्रास होत होता. त्यामुळे 10 वर्षाची स्टेबल नोकरी या कारणांनी सोडावी का, आता नोकरीच करू नये असे विचार मनात येत होते. म्हटलं स्वामीजींना विचारावं, पण असे लौकिक प्रश्न कसे विचारावे? आपण ज्ञानाविषयी काहीच विचारत नाही आणि हे विचारणं म्हणजे स्वामीजींना काय वाटेल? या विचारांबरोबर दुसरं मन विचार करत होत की स्वामीजींशिवाय हे विचार चक्र थांबवणार कोण? तेच तर आपले सर्वे सर्व आहेत. खरं तर मी ध्यानाला बसल्यावर ऑफिसचे विचार येत असल्यामुळे माझं ध्यान व्यवस्थित होत नव्हतं. कितीही वेळ बसलं तरी डोळ्यासमोर ऑफिसचीच टेन्शन येत होती. मग एका बुधवारी स्वामीजींकडे आले. माझ्या मोडक्या तोडक्या 5-7 वाक्यातच त्या माऊलीनं माझं मनोगत जाणलं होत. मला म्हणाले, बरोबर आहे तुझं, नोकरीच्या ठिकाणी होतं असं, त्रास होणं स्वाभाविकच आहे, पण नोकरी सोडणं हा पर्याय आत्ता बरोबर वाटत नाही. ज्या मुली अजून लहान आहेत म्हणजे त्यांची महत्वाची शिक्षण व्हायची आहेत. बरं, दुसरी नोकरी हा पर्याय निवडला तर राजकारण तिथे नसेल कशावरून? थोडं थांबून म्हणाले, परिस्थिती बदलण्यापेक्षा तू स्वतःला बदल. साक्षित्वाचा अभ्यास कर. इतर कसे वागतायत, का वागतात हे विचार सोडून दे. ऑफिसची आर्थिक स्थिती ही तुझी व्यक्तीची जबाबदारी नाही, तू तुझं काम जबाबदारीनं कर म्हणजे झालं. स्वामीजींचं बोलणं ऐकून मला खूपच शांत वाटलं, हलकं वाटलं. साक्षित्व ध्यानाबरोबर कर्मात कसं राखायचं हे त्यांनी शिकवलं. पण घरातील माझी जबाबदारी कशी महत्वाची आहे हेही वडिलांप्रमाणे प्रेमानं समजावलं. मी निघताना नमस्कार केला तेव्हा म्हणाले, ऑफिसला जाणारेस ना? मी मानानंच हो म्हटलं. मग म्हणाले, जा आणि हे बघ, मी तुझ्या बरोबर आहे दररोज. त्या दिवसानंतर परिस्थिती बदलून गेली. नव्हे, स्वामीजींनी मला बदलून टाकले. ध्यानातील आणि कर्मातील साक्षित्व थोडं थोडं जमू लागलं. ध्यानातील विचारांची गर्दी कमी झाली. सद्गुरु आपल्या शिष्याच्या साधनेसाठी कसे कृपावंत होतात याचा प्रत्यय आला. स्वामीजींचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांचा साधा स्वभाव. नाथ संप्रदायाचे अधर्ग सोहम हंसारुढ असे आपले स्वामीजी अतिशय सहजतेने सगळ्यांशी वागतात. असे सहज वागणं ही फार अवघड गोष्ट आहे. पाद्यपूजेला आलेले असताना पूजा झाल्यावर घरातील इतर पाहुणे मंडळींशी ते सहज प्रेमाने बोलतात. जणू ध्यानातील पश्चानुते रूपम जनांतरस्थम हे त्यांच्या कृतीतून ते शिकवतात. स्वामीजींबद्दल किती सांगावं, ते शब्दांच्या पलीकडे आहेत हेच खरं. आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षातच समारोहांना स्वामीजींचा अनुग्रह मिळाला. त्यामुळे संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला स्वामीजींच्या कृपेचा अनुभव आला आहे आणि आजही येत आहे. महेशने नोकरी सोडून दुकान घेतल्याचा प्रसंग, पुढे दुकानात चहा सुरू करण्याचा निर्णय, अशा कितीतरी प्रसंगात ते आमच्या पाठीशी उभे होते. आज जी काही ऐहिक पारमार्थिक प्रगती दिसत आहे ती केवळ त्यांच्या कृपेमुळे, यात काहीच शंका नाही. मारुती व्हॅन घेतली तेव्हाचा छोटासा प्रसंग. स्वामीजी जुन्या घरी राहत होते. आम्ही गाडी दाखवायला आलोय असं सांगितलं. लगेच तो मधुराताईंना म्हणाले, चल ग खाली गाडी बघून येऊया. दोघेही खाली आले. स्वामीजींनी गाडी चालवून पाहिली, आम्हाला आशीर्वाद दिले. पुढे स्कूल व्हॅनचा व्यवसाय सुरू झाला. अशा अनेक प्रसंगात स्वामीजी आमच्या बरोबर आहेत असाच आमचा भाव आहे. साधकांसाठी हे सगळं करत असताना आपण काहीतरी करतो आहोत अशी कुसटशी रेघही त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. याचं कारण त्यांची सद्गुरुनिष्ठा, सद्गुरूंवर असलेलं त्यांचं अलौकिक प्रेम, समर्पण सेवाभाव स्वामींची या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा हे व्रतच त्यांनी मुळाशी बाळगलं आहे. स्वामी माधवनाथांचंही त्यांच्यावर विशेष प्रेम होते हे त्यांच्या शरीरातून दिसून येते. गुरु पौर्णिमेच्या या भावपूर्ण दिवसात आपणही त्यांना शरण जाऊ. आमची साधना आणि कर्म उत्तम होत असा आशीर्वाद त्यांच्याकडे मागू. आत्म्यामध्ये स्थित राहण्यासाठी प्रार्थना करू. स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगाने शेवट करून हे गुरुस्तवन स्वामीजींच्या पावन चरणी अर्पण करते. सद्गुरु स्वरूप अगाध अपार कायम पामर कैसे वाने देखताचे पडे ब्रह्मादिका मौन निर्गुणाचे गुण काय बोलू नव्हे ते निर्गुण नव्हे ते सगुण तयाचे लक्षण काय सांगू स्वामी म्हणे ठेवा पाया पाव ठेवा पायापाशी तरीच तुम्हाचे आतुरेल हरिओम.
खर तर सद्गुरूंना आपल्यामध्ये येऊन राहण्याची काही गरज नसते. ते स्वतः आत्मज्ञानात स्थित असतात. ते आपल्या सगळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून ते आपल्यात येतात, प्रवचन करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. तो गरुड ज्याप्रमाणे त्याच्या सगळ्या पिल्लांना उडायला शिकवतो त्याप्रमाणे तो सगळ्या आपल्या सगळ्यांना जणू त्या मार्गाला लावणं हे त्यांचं जीवन कार्य असत. यानंतर मिलिंद देशपांडे आपलं भाव स्वामीजींपुढे अर्पण करते. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय
ओम सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. आजचा दिवस परमभाग्याचा. मुख्य केंद्रामध्ये गुरुस्तवन करशील का असं जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा साहजिकच अत्यंत आनंद झाला. कोणत्याही साधकाला जेव्हा आपल्या सद्गुरूंबद्दल भाव व्यक्त करण्याची संधी मिळते तेव्हा त्याच्याकरता ती मोठी पर्वणीच असते. मी देखील ही पर्वणी प्राप्त झाल्यामुळे स्वाभाविकच अगदी भारावून गेलो आहे. आतापर्यंतच्या जीवनामध्ये सर्वात आनंदाची महत्वाची परमकल्याणाची गोष्ट कोणती असं जर कोणी प्रश्न विचारला तर निःसंशयपणे सद्गुरु भेट असंच उत्तर जाईल. जीवन आमूलाग्र वचून टाकणारी एकमेव घटना म्हणजे सद्गुरु प्राप्ती. स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने असे सद्गुरु मला भेटले ही भगवंताची परमकृपा. संत बहिणाबाई म्हणतात संचितासी दग्ध करी ऐसा कोण सद्गुरु वाचून जाण म्हणा या लागी सद्गुरु असावा उत्तम जेणे निने श्रम संसाराचा. 19 ऑगस्ट 2000 रोजी मिलिंद वैद्यांच्या सांगण्यावर मी प्रथम केंद्रामध्ये आलो. रविवार होता. सकाळी 7 ते 8 ध्यानाची वेळ असल्याने सर्वजण डोळे मिटून ध्यानाला बसले होते. मला ध्यान कसं करायचं हे माहीत नसल्याने मी मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणत बसलो होतो. ठीक 8 वाजता ओंकार झाला आणि स्वामीजींचं प्रवचन सुरू झालं. गीतेमधला 6वा अध्याय सुरू होता. ध्यानाच्या श्लोकावरती निरूपण चालू होतं. पूर्ण 1 तास मी भरावून ऐकत होतो. इतकं प्रासादिक सहज आणि तर्क सुसंगत प्रवचन मी प्रथमच ऐकत होतो. नमस्काराच्या वेळीस वैद्यकाकांनी माझी स्वामीजींची ओळख करून दिली. माझी थोडी चौकशी करून स्वामीजी मला येत जा असं म्हणाले. माझ्याकरता हा अनुभव अतिशय हृदय असा होता. मी आजपर्यंत कधीच एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडे इतकं प्रेमाने बघताना पाहिलंच नव्हतं. कुठेतरी आतमध्ये मनोमन खात्री पटली की इतकी वर्ष मला जे ऐकायचं होतं ते हेच. माझा त्वरित निश्चय झाला मी केंद्रामध्ये येत जाणार. दर रविवारी आणि गुरुवारी मुख्य केंद्र आणि शुक्रवारी पंकजदळांच्या केंद्रामध्ये जाणं सुरू झालं आणि 9 ऑक्टोबर 2000 रोजी स्वामीजींचा अनुग्रह झाला. स्वामीजींच्या अनेक गोष्टींचं आकर्षण मनामध्ये सहज उत्पन्न झालं. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता तीव्र स्मरणशक्ती, अचूक तर्क, विचारांमधील स्पष्टता, त्यांचा साधेपणा, त्यांची सद्गुरुनिष्ठा, साधननिष्ठा, जिद्द, ध्येयवादी जीवन अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. पण स्वामीजी असा हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी क्षणार्धात आठवते ती म्हणजे त्यांची निस्सीम कृपा. इतक्या वर्षांमध्ये आपलं आणि स्वामीजींचं नातं नेमकं कसं काय तयार झालं याच्यावरती मी जरा विचार करू लागलो. पहिली गोष्ट म्हणजे केंद्रात येण्यापूर्वी अनेक गोष्टींबद्दल एक तर अज्ञान तरी होतं किंवा विपरीत ज्ञान तरी होतं. उदाहरणार्थ देव म्हणजे कोणीतरी दिव्य पुरुष किंवा देवी म्हणजे कोणीतरी एक दिव्य स्त्री, त्यांचं वास्तव्य वरती आकाशामध्ये स्वर्ग नावाच्या ठिकाणी असतं, खूप तपश्चर्या केल्यानंतर ही मंडळी प्रसन्न होऊन दर्शन देतात आणि भक्त स्वतःकरता काहीतरी वर मागतो. तसंच संत देखील देवाची खूप भक्ती करतात आणि त्यांना प्रसन्न करून देतात, पण स्वतःकरता कोणताही वर न मागता देवाच्या दर्शनावरच ती समाधान मानतात आणि नंतर सर्व लोकांना भक्ती करायला, त्यांचं नाम घ्यायला शिकवतात. या पलीकडे संतांबद्दल किंवा देवाबद्दल फारशी काही माहितीही नव्हती. ज्ञानेश्वरी, दासबोध यांचा तर संबंधच नव्हता. पण देव म्हणजे नेमका कोण याबद्दल उत्सुकता मात्र नक्कीच होती. स्वामीजी भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टींबद्दल यथायोग्य अशी माहिती झाली. त्यांच्या अनेक प्रवचनांमधून परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि माझ्या सतत तो विश्वाच्या कणाकणामध्ये समाविष्ट आहे हे समजलं. तो सच्चित आणि आनंद आणि शुद्ध जाणीव स्वरूप असून त्याचं दर्शन वेगळेपणानं न घेता त्याच्याशी एकरूप होऊनच त्याचं दर्शन घेता येतं हे देखील समजलं. संत भगवंताशी असे एकरूप होऊन असीम समाधान प्राप्त करतात. आता सद्गुरु कृपेने आपल्यालाही तेच समाधान प्राप्त करायचं आहे याचा सहज बोध झाला. अर्थात स्वामीजींचं सगळं प्रवचन, त्यांचं सांगणं इतकं तर्कशुद्ध असल्याने या सगळ्या गोष्टींवरती चटकन विश्वासही बसला. एकदा मी माझ्या मुलाचे 10वीचे पेढे घेऊन स्वामीजींच्या घरी गेलो होतो. सकाळची वेळ होती. स्वामीजींनी अत्यंत प्रसन्नपणे माझं स्वागत केलं. पेढे देऊन मी नमस्कार केला आणि 2 मिनिटं काहीतरी बोलावं म्हणून बसलो. स्वामीजींनी माझ्या व्यवसायाविषयी थोडी चौकशी केली. मी थोडं सांगू लागलो. एका जमिनीचा मोठा व्यवहार चालू आहे, माझ्या क्षमतेपेक्षा थोडा सारा मोठा आहे पण होऊन जाईल असं सहज म्हटलं. याचं म्हणताक्षणी स्वामीजी चटकन मला म्हणाले, मिलिंद एके ठिकाणी सगळे पैसे कधीही गुंतवायचे नाहीत. आपल्याकडे जर का 100 रुपये असतील तर 70 रुपये 3 ते 4 ठिकाणी विभागून गुंतवायचे. कधीही जर का मोह झालाच तर आपल्या पत्नीचा आणि मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. कुठलाही धोका कधीही पत्करायचा नाही. मी अक्षरशः स्तिमित झालो. किती मोठा सल्ला स्वामीजींनी मला अगदी सहज दिला होता. सहज बोलणे हितोपदेश याची थेट परिचिती आली. हे सर्व सुरू असताना लौकिक जीवनावरती देखील स्वामीजींच्या संगतीचा प्रचंड प्रभाव पडतो आहे असं माझ्या लक्षात येऊ लागलं. नेहमी आपण सत्य बोलावं, सत्य जगावं, कोणालाही फसवू नये, अत्यंत शुद्ध जीवन जगावं अशा मूल्यांवरती अधिक श्रद्धा बसली. आपल्या बोलण्यानी कृतींनी अनेकांची मनं जिंकून घ्यावीत, त्यांना संतुष्ट करावं असं मनोमन वाटू लागलं. घरात आल्यानंतर चपला सहज कपाटात जाऊ लागल्या. स्वामी माधवनाथांना कागदाचा कट्टा देखील ओलांडून गेलेला आवडत नसं हे कळल्यानंतर चालताना असाच एखादा कागदाचा तुकडा जर का पडलेला आहे असं लक्षात आलं तर तो ओलांडून जाणं अगदी अशक्य होऊन गेलं. कोणत्याही देवाला नमस्कार करताना मी स्वामीजींच्या चरणावरती कधी मस्तक ठेवू लागलो हे माझ्या मलाच कळलं नाही. इतर संतांच्या अभंगापेक्षा स्वामीजींचे अभंग सदा ऐकावेसे वाटू लागले. ज्या ज्या ठिकाणी श्रेष्ठता दिसेल त्या त्या ठिकाणी स्वामीजींची आठवण सहज होऊ लागली. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर हे असं नाव कधी वाचनात जर का आलं तर स्वामीजींचं सहज स्मरण होऊ लागलं. एखादं उत्तम गाणं, एखादं उत्तम चित्र किंवा ताजमहाल सारखं जगप्रसिद्ध वास्तुशिल्प अशा कितीतरी गोष्टी आपल्या सद्गुरूंच्या अधिष्ठानावरती उभ्या आहेत असं अगदी मनोमन पटू लागलं. आपल्या सर्वांकरता स्वामीजी खरंच खूप मोठे आहेत, पण स्वामीजींच्या छोट्या छोट्या गोष्टीत देखील किती ते सावध असतात याचं एकदा प्रत्यंतर आलं. स्वामीजी गणेशपुरममध्ये नुकतेच स्थलांतरित झाले होते. मी काहीतरी कामानिमित्त स्वामीजींना भेटायला गेलो होतो. स्वामीजींना जुन्या घराची थोडी दुरुस्ती करायची होती आणि त्याविषयी कोणी अशी कामं करणारी माणसं आहेत का असं त्यांनी मला विचारलं. मी पटकन म्हणालो, हो आहेत ना स्वामीजी, मला सांगा काय काम करायचं, मी करून देतो. स्वामीजी क्षणभर शांत झाले आणि मला म्हणाले, तुला सांगतो. नंतर मी स्वामीजींना 1-2 वेळा असं विचारलं देखील, पण स्वामीजींनी त्या प्रत्येक वेळा मला असं म्हणाले की मी तुला सांगतो आणि नंतर मला समजलं की ते काम स्वामीजी स्वतः कोणाकडून तरी करून घेतलं होतं. आपलं कुठलंही वैयक्तिक काम स्वतः करण्यापाठीमागचा स्वामीजींचा कटाक्ष त्या दिवशी माझ्या प्रत्ययाला आला. तसं शिष्याने एखादी सेवा करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सद्गुरु किती सावधपणे तो प्रसंग हाताळतात तेही अगदी सहज पाहायला मिळालं. खरं तर स्वामीजींची आपण प्रत्यक्ष काहीतरी सेवा करावी असं बऱ्याचदा मनामध्ये येतं. मोकळेपणाने सांगायचं झालं तर त्यांच्या घरी जाऊन एकदा आपण केव्हा तरी खेळ काढावा, केव्हा तरी भांडी घासावीत, अगदी पडेल ते काम करावं, निदान एक दिवस तरी असं केव्हा तरी आपण करावं असं अनेक वेळा मनामध्ये येतं. पण आजची जीवन पद्धती, लौकिक बंधनं याच्यामुळे असा प्रत्यक्ष योग कधीही येत नाही. स्वामीजी आता आपल्याशिवाय जीवन नाही. या देहामध्ये काही शक्ती असेल तर ती आपली आहे, बुद्धीचं काही कौशल्य असेल तर ते आपलं आहे, मनाची काही क्षमता असेल तर ती आपली आहे, जीवनात काही यश कीर्ती मान असं काही मिळालं असेल तर ते सर्व सर्व आपलं आहे. आपलं स्तवन करत असताना भाव कितीही व्यक्त केले तरी अपुरेच वाटतात आणि म्हणूनच स्तवन आटोपता घेतो आणि एक दान मात्र आपल्याकडे आज मागतो. इतकी वर्ष प्रकृतीच्या मागे मागे करण्यात गेली, पुष्कळ विषय उपभोगून झाले, मान सन्मान कौतुक प्राप्त करून झालं, अनेक गोष्टींचा संग करून झाला, पण दुःख निवारण त्यांनी होत नाही हे आता मात्र मनोगन पटलेलं आहे. आता हवी आहे ती आपली निर्निमित्त जाणीवरहित अखंड संगती, अखंड समाधान आणि अखंड शांती. संसाराचा संग पण काही केला पाठ सोडत नाही. जसं ग्रीष्मामध्ये वृक्षाची सर्व पानं झडझडून जातात आणि अगदी सडा वृक्ष शिल्लक राहतो, तसं आमच्या शुद्ध अस्तित्वाला जडलेली संगरूपी ही सगळी पानं झडझडून जावत आणि आमचं शुद्ध अस्तित्व जे खरं तर आपलं स्वरूप आहे ते आपल्या कृपेने आम्हाला प्राप्त होवं. अजून काय बोलू, जेवढं काही स्फुरलं तेवढं सगळं बोललो. आपल्या सत्तेवरती घडलेलं हे स्तवन आपल्या चरणी विनम्र अर्पण करतो, अधिक काही न बोलता आपल्या पावन चरणावरती माथा टेकतो आणि म्हणतो स्वामी मकरंदनाथांचा त्रिवार जय जयकार असो, जय जयकार असो, जय जयकार असो. हरिओम. तत्स.
सद्गुरूंचं स्तवन करताना त्यांचे असंख्य गुण आपल्या समोर येतात, पण आज असं वाटत कि ते गुण जे आपल्याला मोजणं अशक्य आहे, त्यामुळे आपण त्यांच्या प्रेमाचा आठव करावा. आमच्या शुक्रवार पेठेच्या घराच्या समोर एक झाड होत आणि प्रत्येक पावसाळ्याच्या आधी कावळा तिथं घट बनवायचा आणि त्याला पुल व्हायचे. जेव्हा सोसाट्याचा वारा यायचा तेव्हा त्याच घरट खूप हालायच. पिल्लांना वाचवण्याची त्याची धडपड बघून स्वामीजी अस्वस्थ व्हायचे. त्यांच्या निर्यात प्रेमाने थक्क व्हायला होतो. आता आपण एक अभंग ऐकूयात. सौ मेधा गंधे आता एक अभंग सादर करते.
पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु मालिक दी मेरे सतगुरु, वस्तु मालिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो। पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोयो। पायो जी मैंने जग में सभी खोयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। खर तेन खोटे चरण मूते, खर तेन खोटे चरण मूते, दिन दिन बढ़त सवायो। पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। सत के नाम खेवती सतगुरु, सत के नाम खेवती सतगुरु, भव सागर तर आयो। पायो जी मैंने भव सागर तर आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, हरख हरख जस गायो। पायो जी मैंने हरख हरख जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु मालिक दी मेरे सतगुरु, वस्तु मालिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो। पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो।
अच्छा कार्यक्रम शेवटचं गुरुस्तवन आता आपण सुशुभदा तावरे यांच्याकडून ऐकू, त्या शिक्षिका आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। टाळ मृदंगाची धून कानावर आली की वारकरी डोळ्यासमोर उभे राहतात। त्यांच्यामधील विठ्ठल भेटीची ओढ पाहून मन शब्द होऊन जात। आपणही शेतगुरु समवेत पंढरपूरला कधी जाऊन पोहोचतो, विठ्ठल रखमाईचं दर्शन घेऊन परत कधी येतो हे कळतही नाही। पालखीच्या भजनाचा आनंद मनामनात लुटत असतो आणि मग मन वेद घ्यायला सुरुवात करते ते गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचे। वैशाख मंडळाने सारी सृष्टी होरपळून निघत असते। वारा पडलेला असतो, झाडाची पानं हालत नसतात, उकाड्याने जीव नसताना कसा झालेला असतो। तेवढ्यात वाऱ्याची हलकीशी झुळूक येते, त्या पाठोपाठ हलकीशी पण पावसाची सर येते। मी सारा असमंत एका अनामिक आनंद लहरीवर स्वार होतो। तसंच अगदी तसंच अनुदिनी आणि तापी तापलो रामराया म्हणणारा साधक स्वामी वचनाचं चिंतन मनन करीत प्रपंचच्या युद्धात युवल्याच्या सामर्थ्यानं लढण्याचा प्रयत्न करीत असतो। कधी फरशे होते तर कधी पिछे हात, त्याचवेळी कुठून तरी मदतीचा हात येतो आणि स्वामीजी पाठीश असल्याची खात्री पटते। खरंच आयुष्याची खरी गंमत केंद्रात येऊ लागल्यानंतरच येते। स्वामीजींनी नुसतं पाहिलं तरी अंतकरण भरून येतं। संसार उद्योगाच्या धावपळीत कधी नियमितपणे किंवा कधी जमेल तसे केंद्रात धावत पडत येतो। त्या दिवशीचा सत्संग नाम प्रवचन ऐकताना डोळे मुकून बसतो। त्यातील एखादा शब्द वाक्य ध्यानातील क्षणभराची का होईना सहज साधलेली भाव असता आपल्याला किती बळ देऊन जाते ते आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलेलं आहे। वर्षभर अशा अनेक क्षणांविषयी खरं तर त्या त्यावेळी स्वामीजींशी बोलायचं असतं, कृतज्ञ शरणागत समर्पित व्हायचं असतं, पण ते प्रत्यक्षात जमता जमत नाही। मग सगळं व्यक्त करायचं राहून जातं। मग वेध लागतात ते गुरुपूजनाचे, गुरुपूजनाच्या निमित्तानं केले जाणाऱ्या मनोगताचे। आपण साधक मंडळी त्यानिमित्ताने आपल्या भावविषयात इतके रमून गेलेलो असतो की किती वर्ष मागे जाऊन पूजनीय स्वामीजींची झालेली पहिली भेट, नमस्कार करताना आपल्या डोक्यावरून फिरलेला त्यांचा हाताचा पहिला स्पर्श, त्यांचे प्रेमळ कृपाळूनगर आनंद आहे एक जात असं त्यांचं म्हणणं, सर्व गोष्टींनी भारावून गेलो आणि केवळ स्वामीजींना पाहण्यासाठी केंद्रात येऊ लागलो। अशा प्रकारची गोष्ट माझ्याही आयुष्यात 1982 साली वालचंदनगर येथे घडली। लायन्स क्लब येथे पूजनीय स्वामीजींचा कार्यक्रम होता। मीही आई वडिलांबरोबर गेले होते। प्रचंड गर्दी होती, स्वामीजी काय सांगत आहेत ते काही कळत नव्हतं, वयही लहानच होते, पण त्यांच्या दर्शनाची ओढ मात्र खूप लागली होती। त्यांना नमस्कार करता यावा असं सारखं वाटत होत। मी मनातल्या मनात गजानन महाराजांना प्रार्थना करीत होते। थोड्याच वेळात असं कानावर आलं की स्वामीजी जेथे उतरले आहेत तिथे दर्शनाची म्हणजे नमस्कार करता येईल। आम्ही पोळसाहेबांच्या बंगल्याकडे धाव घेतली। रांग भरपूर मोठी होती। मीही नमस्काराच्या रांगेत उभे राहिले। हळूहळू रांग पुढे सरकत होती। माझा नंबर आला। जेव्हा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा अतिन खूप समाधान आनंद होत होता। प्रत्यक्ष परमेश्वराला नमस्कार करीत आहोत असं वाटलं। डोळ्यात पाणी आले, थोडी बाजूला झाले, पुन्हा एकदा त्यांना डोळे भरून पाहिले, पुन्हा पुन्हा त्यांच्या दर्शनाची ओढ वाटू लागली। माझ्या भावाने स्वामीजींचा अनुग्रह घेतलेला होता, तो पुण्यात असल्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा केंद्रात येत होता। पुढे 7 डिसेंबर 1985 साली सद्भक्त सुनील तावरे यांच्याशी माझे लग्न झाले। त्यावेळी पूजनीय स्वामीजी व सौ सरलाई सुद्धा लग्नाला आल्या होत्या। लग्नानंतर स्वामीजींची व सरलाईंची पाद्यपूजा करता आली। मला हे सगळं नवीनच होत पण खूप आनंद वाटत होता। लग्नानंतर मुक्त केंद्रात येण्याचे भाग्य मला लाभले। तेव्हा ज्ञानेश्वरी दासबोधाचे निरूपण किंवा केंद्रात काय चालायचं हे समजत नव्हते, फक्त स्वामीजींचं दर्शन हेच महत्वाचे वाटायचे। पुढे 1986 साली एप्रिल महिन्यात रामनवमीच्या दिवशी पूजनीय स्वामीजींनी मला अनुग्रह दिला। अनुग्रह म्हणजे काय एवढं देखील मला कळत नव्हतं, पण त्या दिवशी मस्तकाच्या भागात मन काही क्षण स्थिर झाले, श्वास थांबून राहिला हे आठवते। त्यानंतरचा प्रसंग, आमच्याकडे दर गुरुवारी पेढ्यांचा निवेद्य दाखवून आरत्या केल्या जायच्या। माझ्या सासूबाई साईबाबांच्या भक्त होत्या, गणपतीची, देवीची, दत्ताची, ज्ञानोबांची, साईबाबांची व स्वामीजींची आरती म्हटली जायची. मला असं वाटायचं की त्या स्वामीजींची आरती म्हणत नाही, त्यांच्या मनात तसं काही नसेलही, पण माझ्या मनातला विकल्प त्या स्वामीजींची आरती म्हणत नाही म्हणून एका गुरुवारी खरंच साईबाबांची आरती म्हटली नाही. आणि त्याच विचारात त्या दिवशी मी झोपी गेलो. तेव्हा सत्यसाई मुलांमध्ये स्वामीजींची प्रवचन होत असत. तिथे असलेली साईबाबांची मूर्ती माझ्या स्वप्नात आली आणि त्या मूर्तीमधूनच स्वामीजी खाली उतरले आणि मला म्हणाले, अगं ओढाबाई, मी आणि साईबाबा तुला वेगळे वाटलो का? मी जागे झाले आणि तारकन उठून बसले. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी स्वामीजींची मनोमन क्षमा मागितली. पुन्हा असा कधीही विचार मनात येऊ द्यायचा नाही असं ठरवलं. समृद्धीच्या जन्माच्या वेळी सुद्धा त्यांनी दुपटे एक शाल माझ्यासाठी पाठवली होती आणि निरोप दिला होता, तू दवाखान्यात जाताना हे बरोबर घेऊन जा. जेव्हा समृद्धीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी दिलेला प्रसाद भेटीचा अर्थ कळाला. त्यात त्यांच्याच कृपेमुळे मी व समृद्धी सुखरूप बाहेर पडलो होतो. 1991 सालची आठवण. MA-1 शिक्षण नुकतेच पूर्ण झाले. एका शाळेमध्ये नोकरी मिळाली पण शाळेची वेळ खूपच जास्त होती. श्रद्धाही लहान होती. बाबांचे तुरुंग चालू होते. घरातही काही कारणाने कुरबुरी चालू होत्या. नोकरीच्या ठिकाणी वातावरण खूपच वेगळं, म्हणजे हायफाय वाले होते. शेवटी नोकरी सोडून दिली. कटकटी भाडतच होत्या, चालल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्यांच्यावर होत होता. एक दिवस परमपूजनीय स्वामीजींनी ह्यांना बोलावून घेतले, सगळी परिस्थिती विचारून घेतली. ते म्हणाले, आपल्याला नुसता प्रपंच करायचा नाही, साधनही करावायचे आहे. त्यासाठी मनशांतीही आवश्यक आहे. तुझा पगार किती आहे? तुमच्या दुधांचा खर्च किती आहे? यातून किती पैसे शिल्लक राहू शकतात? अशा बऱ्याच गोष्टी विचारून मग वेगळे राहण्याचा निर्णय घेण्यास सांगितले. लिल्हाळ्यांचा मार्केटयार्ड येथे एक फ्लॅट आहे, तिथे जाऊन राहा. त्यांना माझं नाव सांग. शांतपणे पूर्ण विचार करून आम्ही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. खर तर त्या घराची किल्ली केव्हाच मिळाली होती, पण तसेच 10-12 दिवस काढले. पण मलाही खूपच त्रास होऊ लागला. शेवटी आईला सांगून घराच्या बाहेर पडलो. खूप मानसिक ओढाताण होत होती, पण केंद्रात आल्यावर खूप छान वाटायचं. संपूर्ण मनावरचं ओझे उतरायचं. 15-20 दिवसातच आई पुन्हा मार्केटयार्डला राहायला आल्या. स्वामीजींनी ही गोष्ट सांगितली. त्यांना खूप आनंद झाला. आम्ही घराच्या बाहेर पडलो व मलाही रजा मदतीच्या काळात शाळेत नोकरी लगेचच मिळाली. आता मागे वळून पाहताना वाटते की केवळ हे सर्व स्वामीजींच्या कृपेमुळे शक्य झाले. त्यांचे शब्द आठवतात. मलाही ते म्हणाले होते, ह्या मुलांना त्या हाताच्या फुडाप्रमाणे जपलेलं आहे. आता तुम्ही त्यांची काळजी घ्यायची. त्यांना प्रपंचाचा जास्त त्रास होऊ द्यायचा नाही. खरोखरच वडिलांप्रमाणे त्यांनी आमच्या कुटुंबाला सांभाळले. 1996 साली गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी स्वामी माझ्या नाथांनी ध्येय ठेवला. परंतु तरी आपल्या सर्वांना अलगतपणे पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या हाती सोपवले. त्यांच्या कृपा छत्राखाली व मार्गदर्शनामुळे साधनेचा पुढचा मार्ग अतिशय सोपा झाला. परमपूजनीय सोमोदरपंचा येथे उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. त्यांचा सरळ साधा स्वभाव, एखाद्या घराप्रमाणे खळखळून हसणं, एक जवळचे मैत्रीण या नात्याने वागणं, निरनिराळ्या प्रसंगात योग्य मार्गदर्शन, सर्वांना सामून घेण्याची ताकद, त्यांचे अकृत्रिम प्रेम व सहवास खूप समाधान देऊन जाते. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचे दर्शन सर्वप्रथम 1984 साली सिद्धेश्वर मंदिर बारामती येथे झाले. नुकताच सकाळचा धानाचा कार्यक्रम चिंतन झालेला असावे. स्वामी मकरंदनाथ एकटे सका पाहिजे शांत बसलेले होते. मी व माझे आई वडील आम्ही सर्वजण बारामतीला गेलो होतो. स्वामी मकरंदनाथांना वडिलांनी विचारले, सुनील तावरे कुठे आहेत? मंद स्मृत करत स्वामीजी म्हणाले, सुनील का, चला दाखवतो. मला तसा मोठ्या स्वामीजींचा सहवास कमी मिळाला. शिक्षण, लहान मुली, घर लांब होते, त्यामुळे केंद्र संपले की लगेच घरी जायचं असायचं. पण स्वामी मकरंदनाथांचा सहवास खूप मिळाला व मिळतही आहे. जेव्हा मी एकत्र कुठे जमात असू तेव्हाही स्वामीजींचा सहवास मिळाला. मोठ्या वयस्कर लोकांच्या प्रती असलेला आदरभाव, आपुलकीने चौकशी, सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊन मग आपलं म्हणणं सांगणे, या सर्व गोष्टींचे आकर्षण वाटते व त्यातूनच आपण सगळ्यांशी वागताना कसे वागले पाहिजे अशा प्रकारचे शिक्षण नकळत मला मिळत गेले. आमच्या कुटुंबाच्या आनंदाच्या व दुःखाच्या अशा सर्व प्रसंगी परमपूजने स्वामीजी व परमपूजने समुद्रातही सहभागी होतात. प्रत्येक अडचणींवर त्यांचे मार्गदर्शन मिळते. श्रद्धाचे लग्न झाल्यानंतर 4-5 महिन्यानंतरच आई आजारी पडल्या. त्यांचे श्रद्धार विशेष प्रेम होते, त्यामुळे त्यांना एकटेपणे जाणवत असावा. आजार तसा काही विशेष नव्हता, पण हत्ती स्वभावामुळे कोठेही जाणे नाही आणि कोणी आलेली चालायचे नाही, त्यामुळे माझी कसरत सुरू झाली. बाबांच्या चोरी, बाबांच्या कामानिमित्त बाहेर गावी जाणे, माझ्या शाळा, समृद्धीचे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष, त्यामुळे काय करावे सुचत नव्हते. पूजनीय स्वामीजी व मध्यरात्री एक दिवस रात्री आमच्याकडे आले. त्यांनी आईच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी मला व समृद्धीला काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्या जरी काही म्हणाल्या तरी उलट उत्तर द्यायचं नाही, त्यांची सर्व मनोभावे करायचे. जिल्ह्यात यायला नाही जमले तरी चालेल, जेव्हा जमेल तेव्हा यायचं. घरी बसून चिंतन मनन करीत जा, मी तुमच्या बरोबर आहे. स्वामीजींच्या ह्या शब्दामुळे, त्यांच्याच कृपेमुळे आम्ही सर्वजण या गोष्टीतून बाहेर पडलो. तुझ्या स्वामीजी समृद्धीला म्हणाले होते की हा तुझा परीक्षेचा काळ आहे, तुला हे संसाराचं खरं स्वरूप जवळून पाहायला मिळत नाही. प्रपंचात वेगवेगळे प्रयोग करत राहायचे. तू आजीची सेवा करत आहेस हे मलाही माहित आहे. तुझा सर्व कस इथे लागणार आहे, तू त्यात नक्कीच पास होणार आहे. शहाळी गोड मुलगी आहे. खरोखरच त्या प्रसंगातून जाताना सद्गुरू आपल्या सतत बरोबर आहे याची जाणीव पदोपदी होत होती. नुकतेच 35-50 वयोगटातील युवा साधकांचे शिबिर 27-28 डिसेंबर 2013 साली भोगाव येथे झाले. त्या शिबिराचे संयोजक सद्भक्त सुजयदादा पाटकर व सद्भक्त दिनेश शिरगागर होते. या शिबिराची मध्यवर्ती संकल्पना प्रपंच परमार्थ रूप करणं ही होती. शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये आमच्यासह काही प्रश्न उपस्थित केले गेले. पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरु सहवास व सुखसंवाद या कार्यक्रमात आम्हाला मार्गदर्शन केले. प्रेमभाव टिकवणं अवघड जातं, ते टिकवण्यासाठी आपल्या आज चैतन्य रूपाने असणारा परमात्मा सहनभावाने जाणला आणि तो परमात्माच तत्वता सर्वांच्या अंतरयामी आहे अशी मूळ दृष्टी उघडली, तसा अभ्यास केला तर प्रकृतीकडे दुर्लक्ष करून स्वरूपाने तो आणि मी एक आहोत अशा दृष्टीने पाहू. प्रेमभाव म्हणजे एकरसाने आम्ही बनलेलो आहोत अशा भावनेने सर्वत्र पाहणे. एखाद्या व्यक्तीचे वर्तन आपल्या अपेक्षांना धरून नसते तेव्हा प्रकृती भिन्नता लक्षात घ्यावी. प्रत्येकाचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे मान्य करावं. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे झाल्यानंतर स्वामीजींनी साधकांसाठी उपयुक्त असलेल्या आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या. साधनेमध्ये नियमितता कसोशीने जपावी. दिवसभरात वेळ मिळाला नाही तरी रात्री साधना केल्याशिवाय झोपणारच नाही असं ठरवावं. वेळ कमी असेल तरी थोडा वेळ पण सर्व शक्तीनिशी बसावं. केंद्रातील उपस्थितीबाबतही एक नियम निश्चित लावून घेता येईल, त्यामुळे स्फूर्ती मिळते. त्याची तुलना इतर कशाशी करता येत नाही. पारमार्थिक प्रगतीच्या काही खुणाही स्वामीजींनी सांगितल्या. काही साधकांना नोकरीमुळे घरातील अडचणीमुळे साधनाला जास्त वेळ देता येत नाही, त्यांची खूप तळमळ होते. अशा साधकांसाठी म्हणजेच सर्वांसाठी परमपूजने स्वामी माधवनाथांजवळ एक मागणं त्यांनी मागितलं. ते म्हणाले, साधनेची तळमळ असणाऱ्यांना देवाने परिस्थिती अनुकूल करून द्यावी असं मला वाटतं. आपल्या सर्वांच्या बाबतीत हे घडावं ही सद्गुरू चरणी नम्र प्रार्थना. या मागणीने माझे मन अंतर्मुख झाले. आपल्याला किती गोष्टी जमात नाहीत याचा पाडा मनात वाचायला सुरुवात झाली. पण लक्षात आलं की आपली जिद्द, संवेद, तळमळ, निष्ठा कमी पडते. पण पुन्हा नकारात्मक भाव बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुन्हा उमेदीने पुढे जाणार. परमपूजने स्वामीजी पाठीशी आहेत. फक्त मला जिद्दीने मार्गक्रमणा करायची, तुम्ही निश्चित त्यांच्या कृपेने करेन, तशी ती माझ्याकडून हो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना.
जेव्हा मिलिंदाकडे मला सद्गुरु स्तवनात निवेदन आहे, तर ते कसं करायचं हे थोडं सांगशील का असं विचारायला गेलो। तेव्हा तो मला म्हटला की तुझं निवेदन हे लक्षात ठेव, चौथं सद्गुरु स्तवन नको करूस। आता असं वाटतं की खरंच सद्गुरु स्तवन करणं खूप अवघड आहे। समर्थ म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श सकेन, ते स्वरूप माझं अज्ञाना काय काय, न कळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, तो आडेल कोठे। पण आपण सद्गुरु स्तवन केलं, आपल्या हट्टापाई केलं, त्यांच्या आपल्यावरील प्रेमामुळे आपण केलं, त्यांनी कधी कधी जवळ घेतलं कितका आनंद होतो, असं वाटतं की आपलं आयुष्य त्यांना संपून जावं, ताण परत एवढा आनंद तक्षण केव्हा। माऊली म्हणतात, ना तरी बालक दोबडा बोली, का वाकडा चुका पाऊली, ते चोज करून माऊली रिझेजे, अशी आपली दोबडे बोल पाकडी तिकडी पाहू, पण तरी आपलं कौतुक आहे असं सद्गुरु स्तवन आपल्या आतून घडावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना। तर यानंतर सद्भक्त हेमाताई स्वामीजींची आरती करेल आणि विलासदादा आरती म्हणतील, त्यांच्या बरोबर आपण आपल्या ठिकाणी राहून आरतीत सहभागी होऊयात।
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा। आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओमी, ती जाणीव आग जाणीव आग अजाण भक्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, सुख जोडीसी, सोहम स्वरूप खून खून दाविसी आरता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मेळे अखंड चांदने, अखंड चांदने चकोर सिद्धा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई भक्ति ने तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा। ओ वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पदकमलावरी ठेवी अनामाथा, भावे नमुनी पद कमला बैठे नामाथा रंगी रंगुनी परमाता स्वामी तू रंगुनी परमाता तपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओवारती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनि पद कमलावरि सेविय नामाथा सोहम हंसारूढ़ रावणि शांतविषि आर्ता नाथ पंथिषि घूर्ण दाविषि उन्मनि सुख भक्ता हो वायु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनि पद कमलावरि देविय नामाथा भावधरुणी आचातक जैसा शरणे मेघा जय मेघा दास मने मी अनन्य जैसा धाव पाव बेगा हो वायु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनि पद कमला वैठे वियना माथा भावे नमुनि पद कमला वैठे वियना माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 र